गेल्या 700 वर्षात कितीतरी मराठी कवी झाले, पण शाहीर प्रभाकर आणि शाहीर परशुराम यांना अत्यंत दुर्दैवी मराठी कवी असं म्हटलं पाहिजे. कारण त्यांनी मराठ्यांचं वैभव पाहिलं आणि मराठ्यांचा पराभवही, त्यामुळे दुःखानं व्याकुळ होऊन गेले बिचारे. आणि तरीही शाहीर प्रभाकर जगाचा निरोप घेण्यापूर्वी साऱ्या जगाला उद्देशून जसं काही म्हणाला, म्हणे पंत प्रभाकर समय निघून चालला, आम्ही जातो, तुम्ही रंग करा आपुला. आम्ही सुद्धा आमच्या आयुष्यात एका परीनं स्वराज्य नाशाचं दुःखच पाहिलं आहे, आणि तरी सुद्धा मैफलीला सांगावं असं वाटतं की ठीक आहे, आमची मैफल नसेल जमली, पण तुमची जमू द्या. तुमच्या जीवनाचा रंग हा दिवसेदिवस अधिकच वाढत राहू द्या. आणि म्हणून अखेरचा निरोप घेते वेळी ही अखेरच्या विनवणीची लावणी मी रसिकांना सादर केली आहे. मैतर हो खातर जमा करू मी कशी, आम्ही जाणारच की कवा तरी पडदिशी. काय तरुणपणाची एक एक येडी घडी, काय धुंद फुंद रंगात रंगला गडी, काय खट्याळ खोड्या एक एकावर कडी, मस्तीत मिजाशीत रमलो रातंदिशी, आता जायाचंच की कवा तरी पडदिशी. आम्ही साधू नव्हतो, नव्हतो योगी कुणी, आम्ही छंदी फंदी नादी नाना गुणी, इश्काच्या पायी कैक जणींचे ऋणी, खेली फसवा फसवीन कितीदा पडलो फशी, आता जायाचंच की कवा तरी पडदिशी. किणकिणता कंकण कणकण नाचायचा, रुमझुमता पैंजण जीव येडा व्हायचा, कधी मैने संगे वनभर उधळायचा, दो हाती लुटली आणि लुटवली खुशी, आता जायाचंच की कवा तरी पडदिशी. पर तुम्ही जीव लावला, तुम्ही जीव लावला मैत्र आपुले जुने, केले तर माफ तुम्ही 100 माझे गुन्हे, हे एकच आता अखेरचे मागणे, रे मैफल तुमची अखंड चालो अशी, आम्ही जाणारच की कवा तरी पडदिशी.